हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निश्चम आपश्च मे वीरुधश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे अर्थश्चम एमश्चम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्चम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता चम इन्द्रश्च मे सरस्वती चम इन्द्रश्च मे उषा चम इन्द्रश्च मे बृहस्पतिश्चम इन्द्रश्च मे मित्रश्चम इन्द्रश्च मे वरुणश्चम इन्द्रश्च मे त्वष्टा चम इन्द्रश्च मे धाता चम इन्द्रश्च मे विष्णुश्चम इन्द्रश्च मे श्विनौ चम इन्द्रश्च मे मरुतश्चम इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी चम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं चम इन्द्रश्च मे यौश्चम इन्द्रश्च मे दिशश्चम इन्द्रश्च मे मूर्धा चम इन्द्रश्च मे प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजी बरोबर आनंद यात्रेला जाण्याचे सुयोग माझ्या जीवनात फारसे आले नाहीत, पण एकदम आले त्यानेच मला खूप आनंद झाला। 90 साली बारामती आनंद यात्रा झाली होती। आनंद यात्रेच्या नंतरच्या आठवड्यात स्वामीजींकडे जाण्याची सुसंधी मिळाली। स्वामीजींनी मला विचारले, बारामतीला तू आली होतीस, कसं वाटलं तुला? मी म्हणाले, खूप छान, प्रसन्न वाटलं। तो आनंद तसाच 2 दिवस पुढे टिकून होता। स्वामींनी विचारले, बारामतीकरांचं प्रेम कसं वाटलं? मी म्हणाले, खूप छान, तुतारी वाजवून जंगी स्वागत केले त्यांनी, अगदी सम्राटाला शोभेल असे। तुम्ही सम्राटच आहात की? स्वामी म्हणाले, ते मला काही कळत नाही, मला फक्त प्रेम कळतं। बाकी सत्य आहे तरी काय जगात, फक्त प्रेमच महत्वाचे आहे। खरोखरी स्वामीजी प्रेमाच्या राज्याचे अनभिषिक्त सम्राट होते। आमचे स्वामीजींशी प्रेमाचे एक नाते होते, तसेच पुढील पिढीशीही त्यांचे नाते होते। जणू काही त्रिभुवनातून या लहान मुला मुलींना हाका मारून स्वामींनी आपल्याजवळ बोलावून घेतलेले होते। या लहानग्यांना स्वामींची खूप ओढ वाटे। 2-2.5 वर्षांच्या अनिकेतला एक प्रश्न त्यावेळेला पडला होता। घरात हिंडताना खेळताना तो मला विचारत होता, आई मी कोण आहे ग? त्याने निरागसतेने विचारलेला हा प्रश्न मला खूप मोठा वाटला। त्यावेळेला वाटले, स्वामीजी काय उत्तर देतील यावर? नंतर स्वामीजींकडे जाण्याचा योग आला असता विचारले, तर त्यावर ते म्हणाले, हा त्याला सांग, म्हणावं तू चांगल्या कुळात जन्म घेतलेला सुपुत्र आहेस. अभ्यास करणे तुझे कर्तव्य आहे. आई वडिलांचे आजी आजोबांचे ऐकणे तुझे काम आहे. विद्या संपादन कर, गुरुजनांचे ऐक. स्वामीजींचे हे शब्द ऐकून मला समाधान वाटले. कुठलाही मोठा उपदेश न करता त्याच्या नजीकच्या काळात भविष्य काळात उपयोगी होईल असा उपदेश त्यांनी त्याला केलेला होता. माझे पुलस सासरे हे आमच्या घराचे कर्ते पुरुष होते. त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा चिकित्सक होता. स्वामींनी ठरवलेली मुलगी म्हणून एक प्रकारे सुप्त नापसंती त्यांच्या मनात होती. छोट्या मोठ्या प्रसंगातही ते माझ्या वर्तनावर बारीक लक्ष ठेवत, कुठं काय चुकतं ते शोधत. असे एक दोन वर्ष गेल्यावर ते अचानक अनपेक्षितपणे स्वामीजींकडे गेले. काकांनी स्वामींना सांगितले. त्यातील स्वामींनी मला सर्वच काही सांगितले असेल असे नाही, पण काकांच्या तक्रारी असल्या तरी त्याला समर्पक उत्तरे मात्र त्यांनी दिली असणार. मला त्यातील मतितार्थ त्यांनी सांगितला. सून आणि सासऱ्यांचे आता पटत आहे अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला. तुला सासऱ्यांनाही स्वामीजींनी एक व्यक्ती म्हणून खूप समजावून घेतले होते. खरे तर ते कधी केंद्रात येत नसत, परंतु त्रिकालज्ञानी स्वामीजी काळाच्या उदरात दडलेल्या घटना आपल्या दिव्य दृष्टीने पाहून कधी कधी म्हणत, काकांना तरी स्वामीजींशिवाय कोण आहे. स्वामींकडे त्यांना कधीतरी एका कुठल्या जन्मी यावेच लागेल. एकदा आमच्या घरात वादाचे काही प्रसंग निर्माण झाले. व्यक्ती तितकी मते स्वामीजींकडे गेले असताना त्यांनी खोदून खोदून झाल्या प्रसंगाविषयी विचारले. त्यावर स्वामीजी थोडे दुःखी झाले. ते म्हणाले, तुला काका उगीच दुखावतात. मग दोन्ही मिनिटं थांबून विचार करत म्हणाले, त्यांनाही असेच कोणी ना कोणी दुखावत आले असणार आजवर. तसेच ते वागत असतात दुसऱ्याशी. काकांच्या बाबतीतही स्वामींनी त्यांचा पूर्ण स्वीकार केलेला लक्षात येतो. त्यांची सर्वांना समजावून घेण्याची समान दृष्टी मोलाची वाटते. स्वामी पुढे बोलू लागले, कोणालाही समजावून घ्यायचे म्हटले तर प्रत्येकाची बाजू बघून त्या त्या व्यक्तीला न्याय द्यायलाच हवा. आपली स्वतःची नाराजी त्यामुळे कमी होत जाते. आपोआप चित्त विशाल होत जाण्यास मदत होत जाते. स्वामीजींच्या दर्शनाने त्यांच्या बोलण्याने चित्तावर अशी काही जादू व्हायची की झाले गेले सर्वच काही विसरून जायला व्हायचे. तसे स्वामीजींना सांगितल्यावर ते म्हणाले, ते तसंच होणार. जे दुसऱ्याचे मन शांत करू शकतात, निर्मळ करू शकतात, तेच खरे संत असतात. मी त्यांना म्हणाले, खरोखरच तुम्ही किती प्रेमळ आणि दयावान आहात असं वाटत राहतं. मला ते पटकन म्हणाले, मी अजून यापेक्षा वेगळा कसा असणार, वेगळं कसं वागायचं हेच मला समजत नाही. खरंच आहे, संतांचं जीवन म्हणजे ज्ञान, शांती, प्रेम ह्या गुणांनी युक्त अशा जलाने भरून वाहणारी गंगाच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रुती स्वभावता बोले, गंगा काजे विण चाले. असे स्वामीजींचे जीवन होते. वेगवेगळ्या नात्यातल्या आणि स्वभावांच्या व्यक्तींबरोबर राहताना माझा गोंधळ उडत असे. त्याबाबत स्वामींना मी एक प्रश्न विचारला. मला कोणी काही बोलले तर उत्तर द्यावे की देऊ नये, दिले तर कसे द्यावे. मी कधी गोडीनी तर थोडे कधी कडक बोलते, शक्य तर बोलायचे टाळते, पण लोक बोलाव्यास भाग पाडतात, काय करावे हा प्रश्न पडतो. स्वामीजींनी यावर खूप छान उत्तर दिले. ते म्हणाले, आपण काहीच बोलू नये. घरातील सून आणि वयाने लहान असल्याने बोलाव्यास भाग पाडले तरी आता पहा बुवा असे म्हणावं, फारसे बोलू नये. माणूसच असल्याने थोडा राग तुला येणारच, वाईट वाटणारच, आपण सहन करावं. ज्ञानोबा तुकोबांनी किती सहन केलं बघ बरं. सहन करण्यामुळे पुण्य वाढतं. द्रौपदी, कुंती, मीराबाई यांच्याकडे बघ बरं, त्यांच्यासारखं कोणी सहन करतच ना. तुला घरचं सगळं चांगलं आणि इकडे यायला मिळालं नाही तर चालेल का? नाही ना, मग या 10 मिनिटांसाठी हे सगळं सहन करशील ना? ती म्हणाले, हो करीन, आपण शक्ती द्या. स्वामीजी प्रेमाने म्हणाले, हो हो, हे सहन करावे ही परमेश्वराची योजना आहे. 2-1 वर्षातच तुला घरात खूप आनंद मिळेल. स्वामीजींकडे आम्ही जात असू, त्याबद्दल स्वामीजी म्हणत, तुम्हाला इथे येऊन बुस्टर डोस मिळत असतो, पुन्हा काही दिवसांनी येथे पुन्हा डोस घ्यायचा. खरोखरच त्यांच्याकडे गेल्यावर सगळं जग विसरायला व्हायचं. तेथून गेल्यावर आनंदात बरेच दिवस जात, नंतर पुन्हा जगाचे धक्के जाणू लागत. वाटे मनातील शांती गेली की काय? पूर्वीची साधना पैसे खर्च होतात तशी गेली वाटत. तसं स्वामींना विचारल्यावर ते आश्वासन देत म्हणाले, असं काही होत नाही, परमेश्वर तुमची काळजी वाहतो आहे. तुम्ही थोडी साधना करायची आहे बस, होईल काम. थंडीचे दिवस होते. दुपारी मी स्वामीजींकडे गेले. मी खोलीत डोकावले, ते माझीच वाट पाहत होते. ये, त्यांनी बोलावले. मी खोलीत गेले. समोर ज्ञानोबांच्या अंगावर एक सुंदर लोकरीची शाल घातलेली होती. स्वामीजींच्याही अंगावर आज हाफ स्वेटर होता. किंचित हसऱ्या स्वरात ते म्हणाले, हा ठेव तुझी छत्री आणि पर्स तिकडे. खरेतर आता मी सवयीने ठेवत असे, पण ते थट्टा करत माझे. त्यांच्याकडे गेल्यावर काही बोलायचे असेल तर विसरूनच जायचे. मी नांदल उडायची, त्यावर एक उपाय योजला, त्यांच्याकडे एक चिठ्ठी लिहून द्यायची. त्यांना त्याचीही गंमत वाटायची. हाताकडे बघत ते मला म्हणाले, आली का तुझी चिठ्ठी? मग म्हणाले, सांग बरं, तू वेडी की मी वेडा? हे ऐकून मी चक्रवूनच गेले. मी म्हणाले, मीच वेडी आहे. ते मोठ्या मिश्किलपणे म्हणाले, नाही नाही, मीच वेडा. मग मला एक कसे कोण जाणे उत्तर सुचलं, तुम्हीच आम्हा सर्वांना वेड लावले. त्यांची मुद्रा एकदम बदलली, त्यांच्या डोळ्यात अपार वात्सल्य उमटलं. मंदस्मित असलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर माऊलीचे प्रेम साकार झाले. हा, आण तुझा प्रश्न काय आहे? मी एक छोटा प्रश्न विचारला. अहंकार, मत्सर, दंभ, लोभ हे अनावश्यक कसे? म्हणजे त्यांचे स्वरूप कसे असते आणि ते टाळावेत कसे? स्वामींनी सगळे ऐकले, मग बोलण्यास सुरुवात केली. तू बरेच उपप्रश्न आणलेत की? मी सुंदर आहे, मोठा आहे, श्रीमंत आहे, हा अहंकार. आपल्याहून सुंदर, श्रीमंत, बुद्धिमान लोक जगात आहेत हे विवेकाने जाणावे. अगं, सामान्य कर्म करणाऱ्याला सुद्धा अहंता असतेच. एकदा एक मोरी तुंबली होती. ती स्वच्छ करायला एक सफाई कामगार आला होता. तो म्हणाला, ही मोरी साफ करायला इतकी अवघड होती की माझ्याशिवाय कोण साफ करेल? रामकृष्ण म्हणत, हा अहंकार काही केले जात नाही, तो रक्तातूनच येतो. मच्छर म्हणजे जे दुसऱ्याला आहे ते मला नाही, याची गरज नाही. असेल त्यात सुखी असावे. जे आपल्याजवळ नाही ते दाखवण्याची हौस, तो दंभ, याचीही अजिबात गरज नाही. घरात मीस म्हणजे साड्या असताना अजून आणाव्या वाटणे म्हणजे लोभ. हाही टाळावाच लागतो. हे चारही टाळण्यासाठी विवेक लागतो. साधनाने ते हळूहळू कमी होतात. त्या छोट्या परंतु मार्मिक उत्तराने माझी शंका दूर झाली. थोड्याच वेळात माझी निघण्याची वेळ झाली. स्वामीजी घड्याळाकडे बोट दाखवत म्हणाले, बघ किती वाजले, फार धावतं हे घड्याळ. निघायची वेळ झाली ना? मला नाईलाजाने उठावेच लागले. त्यांच्या चिन्मय पावलांचे दर्शन घेऊन मी निघाले. ते म्हणाले, जाताना सरला आईला नमस्कार कर, प्रसाद घे. मी हो म्हणाले. त्या प्रेमळ गुरुमूर्तीकडे बघत मी घरात त्यातून बाहेर पडले. श्रीकृष्णार्पण.
हरी हरी. ये वंदना अमंग.
अखंड जया तुझी प्रीति, अखंड जया तुझी प्रीति, मज दे तयांची संगती, मज दे तयांची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझ बाणी कंटाळा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, न मागे न करी काही, तुझी अनगा विठोबा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, तुम्ही आम्ही पिडो जेणे, तुम्ही आम्ही पिडो जेणे, दोन्ही वारती एकाने, दोन्ही वारती एकाने, बैसलो धरणे, बैसलो धरणे, हका देत दाराशी, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, तू कावणे याया बोला, तू कावणे याया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, चित्त द्यावे बा विठ्ठला, आता न पाहिजे केला, अवघा माझा अवघेरा, पडो निराहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम,
हरि हरि। या त्रिपुरे का विठोचा गजर हरिनामाचा
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला हा या विठूचा झेंडा रोविला कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला हा या विठूचा गजर हरी नामाचा दारोविला उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोची अमृताचा डाव मांडिला हा या विठूचा गजर हरी नामाचा रोविला हा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला हा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला हा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला डाव मांडिला डाव मांडिला
शरणागती ह्या संकल्पाचा महिना सुरू झाला की नेहमी जी महाराज या चरित्राची आठवण येते. वाटते की आपल्यालाही तशी शरणागती जमावी. भाऊसाहेबांनी श्री महाराजांचे चरणी मस्तक ठेवले अँट लिहिल्यावर का त्याच वेळी सर्व सांसारिक चिंतांचे गाठोडेही त्यांच्याच चरणी अर्पण केले ते कायमसाठीच. पुन्हा संसारातील एकाही त्रासाची त्यांनी चिंता केली नाही. आमच्यासारख्या साधकांनाही हे जमणे शक्य आहे का? कितीही वेळा संकल्प केला तरी संसारातील छोट्या मोठ्या चिंता मधूनच व्यग्रता निर्माण करतात, त्यामुळे साधनेत अडथळा येतो, मनाची खूप तगमग होते. साधनेसाठी सर्व उपलब्ध असूनही मनासारखी साधना होत नाही. शरणागतीचा अभ्यास केवळ शाब्दिक राहतो आहे की काय असे वाटते. स्वामीजी नक्की काय केले तर ही तळमळ कमी होईल. शिवाय कुटुंबातील सर्वांचाच भाव सद्गुरूंच्या ठिकाणी एकसारखा डिव्होटेड नसतो. अशा वेळी सांसारिक अडचणींवर उपाययोजना शोधताना खूप कठीण जाते. प्रत्येक जण वेगळ्या दिशेने विचार करीत राहतो, आपले विचार त्यांना पटतीलच याची खात्री नसते. अशा स्थितीत त्यांचीही चिंता सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून मोकळे कसे व्हायचे? मी मला त्या व्यग्रतेपासून कसे सोडवू? जी महाराज मधील महाराजांच्या कुटुंबातील प्रत्येकाचा भाव एकनिष्ठपणे श्री महाराजांच्या चरणी होता, आमच्या बऱ्याच जणांच्या कुटुंबात तसे चित्र नाही. आमच्या बऱ्याच जणांच्या कुटुंबात म्हणजे इथं येणाऱ्या अनेकांच्या कुटुंबात तसे नाही असं म्हटलंय का? आमचं कुटुंब फार मोठं आहे, बरेच जण आहेत कुटुंबात, त्या कुटुंबात तसं चित्र नाही काही कळत नाहीये. काल सकाळीही आपण म्हणालात की सद्गुरूंच्या खांद्यावर जितक्या विश्वासाने आपण मान ठेवू तितक्या विश्वासाने ते आपला भार उचलतात. या वाक्यावरून हे विचार मनात आले. चांगला प्रश्न आहे खूप. जी महाराज अगदी छोट, 60-70-80 पानांचं पुस्तक, ज्याच्यामध्ये भाऊसाहेब महाराज केतकरांचा गोंदवलेकर महाराजांच्या प्रति असणारा शरणागतीचा जो भाव आहे, तर तो भाव त्याच्यामध्ये वर्णन करून सांगितलेला आहे. भाऊसाहेबांच्या आठवणींना धरून तो ग्रंथ, छोटेखानी ग्रंथ लिहिला गेलेला आहे. भाऊसाहेब त्या काळातले पीडब्ल्यूडी खात्यामध्ये इंजिनियर, त्यांची पेन्शन त्या काळात त्यांना 95 रुपये पेन्शन मिळत होती. जेव्हा सामान्य कारकुनाला 25 रुपये पगार मिळत होता, 25-30-35 रुपये पगार होता, त्या काळात ते रिटायर झाल्यावर त्यांची पेन्शन 95 रुपये होती. इतकी त्यांची आर्थिक स्थिती तसं म्हटलं तर उत्तम होती, पण मुलं ही त्या काळात जास्त भरपूर होत असत, त्यामुळं त्यांचं कुटुंब फार मोठं होतं. गोंदवल्याला ते येऊन राहिले महाराजांकडं. तेव्हा त्यांना शिक्षणाची अत्यंत आवड असताना देखील त्यांचा एकही मुलगा साधा मॅट्रिक पर्यंत देखील शिकू शकला नव्हता, त्याची त्यांना फार खंत वाटत असे. हे जे 95 रुपये होते ते 95 रुपये भाऊसाहेब पेन्शनचे पैसे मिळाल्यानंतर महाराजांकडे देत असत, आणि घर खर्चासाठी महाराजांकडून पैसे मागून घेत असत. उरलेले सगळे पैसे महाराजांकडे जी मोठ्या प्रमाणावर मंडळी येत असत त्याकरता खर्च व्हायचे. भाऊसाहेबांसारखं जर जमवायचं असेल तर तुमच्यापैकी कोणाला तुमचा 1-1.5 लाख पगार सगळा माझ्याकडे द्यायला लागेल, आणि खर्चासाठी आता देखील अन्न खर्च जी किरकोळ बिलं असतात, टेलिफोन वगैरे, काय सोसायटी मेंटेनन्स, हे सगळं मिळून साधारण 12-15 हजारात भागत, एवढं मी तुम्हाला खर्चाला देत जाईन. भाऊसाहेबांचा एक मुलगा होता, बापू नाव त्याचं, महाराजांकडे एक जोशी नावाचे एक गृहस्थ आले. त्यांना त्या काळात काय महारोग झालेला होता दुर्दैवानी. तर महाराज म्हणाले की इथं बसून 125 कोटी रामनामाचा जर संकल्प तुम्ही सोडलात तर रामाच्या कृपेने तुमचा रोग जाईल असं महाराज म्हणाले. आणि ते जोशी तिथं राहिले आणि ते इतके नामात रंगून गेले की त्यांना रोगाचा विसर पडला. त्यांना नाम घेताना खूप आनंद वाटायला लागला. अशा रीतीने काही वर्ष झाल्यानंतर आपल्या हातून किती नाम घेतलं गेले, 125 कोटीच्या वर कितीतरी नाम त्यांचं झालं. मोठ्या आनंदात ते तिथे राहिले आणि हळूहळू करून त्यांचा महारोग देखील गेला. अशा दोन्ही गोष्टी घडल्या. त्यामुळं ते जोशी आनंदात असत सुरुवातीला, पण नंतर परत खिन्न असं ते दिसायला लागले. तर महाराजांनी त्यांना विचारलं की परत तुमच्या चेहऱ्यावर चिंता का? ते म्हणाले, माझी लग्नाची मुलगी आहे, मला अशा प्रकारचा रोग जडल्यामुळं तिचं लग्न कसं होणार अशी मला चिंता वाटते. त्याच्यावर महाराज शेजारी बसलेल्या बाजूला बसलेल्या भाऊसाहेबांकडे वळून म्हणाले की जोशीबुवांची अडचण आपण दूर करू शकू का? तर भाऊसाहेब म्हणाले की महाराज जर ठरवतील तर काय होणार नाही. महाराजांनी ठरवलं तर अडचण दूर होईल. मग म्हणाले, असं बघा, तुमच्या बापूला जोशींची मुलगी करून घ्या. आणि भाऊसाहेब म्हणाले, जी महाराज, हे याकरता आहे. त्यांनी त्यांची मुलगी, जोशींची मुलगी आपल्या बापूला करून घेतली. तात्यासाहेबांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्न गोंदवल्याला व्हावं अशी भाऊसाहेबांची इच्छा होती. महाराजांच्या उपस्थितीत रामाच्या समोर आपल्या मुलाचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे गोरज मुहूर्त धरला गेलेला होता आणि दुपारची जेवण झाली, लग्नाचे विधी सुरू झाले आणि मुलगी काय करतात, गौरीहार पूजनासाठी मुलगी बसली, छोटी 12 वर्षांची मुलगी. आणि जेवण वगैरे करून महाराज झोपायला त्यांच्या खोलीत गेले, दार लावून घेतलं आणि झोपले. लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी देखील महाराजांच्या खोलीचं दार काही उघडलं नाही. त्यामुळे भाऊसाहेब हात ठेवून स्वस्त, महाराज उठल्याशिवाय काही विधी सुरू होणार नाहीत, लग्न सुरू होणार नाही, आमच्याकडे असाच प्रघात आहे, महाराजांच्या उपस्थितीतच होईल जे व्हायचं आहे. लग्नाचा मुहूर्त टळून देखील गेला आणि मग महाराज गडबडीने खोलीच्या बाहेर आले, एकदम वीज जशी चमकावी तसं सळसळत महाराज म्हणाले की मला उठवलं कसं नाही, लग्नाचा मुहूर्त कसा टळून गेला, चला कामाला लागा, सगळे लग्न आता लागलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर बाकीचे सगळे विधी होऊन लग्न लागायला रात्रीचे 11 वाजले. आणि त्याच्यानंतर वरात निघाली. अशा सगळ्या महाराजांच्या ज्या कृती होत्या त्याला भाऊसाहेबांचं जी महाराज होतं. भाऊसाहेबांची शेती होती आणि ती शेती कुटुंबात होती. त्यांचा एक भाऊ कोकणात शेती करत होता पण त्याच्यात बरकत अजिबात नव्हती, उलट कर्ज झालेलं होतं, त्या जमिनी गहाण होत्या आणि सगळ्यांची नावं असल्यामुळे अर्थात सगळ्या भावांना नोटिसा गेल्या. तशी भाऊसाहेबांना नोटीस आली आणि उपस्थित राहायला सांगितलं. ते कर्ज फेडण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे अशा प्रकारे नोटीस होती. भाऊसाहेबांना ती नोटीस भाऊसाहेबांनी महाराजांना दाखवली आणि महाराजांना ते असं म्हणाले की त्या जमिनीचा मला लोभही नाही, मी कधीही तिकडे गेलोही नाही, जाण्याचीही शक्यता नाही, त्याचं त्यांनी सगळं ओढून घेतलेलं आहे. पण नोटीस मला आलेली आहे, अशा परिस्थितीत मी काय करायचं? तर भाऊसाहेब असं भाऊसाहेबांना महाराज म्हणाले, कसंही असेल तरी तुम्हाला कोर्टाची नोटीस आलेली आहे. बरं, त्या काळात जवळपास 1700 रुपये भरायचे होते, फार मोठी रक्कम होती. पण महाराज म्हणाले की तुमच्या नावाला कुठेतरी बट्टा लागलेला मला चालायचा नाही, तुम्ही आपले पैसे पाठवून द्या. भाऊसाहेबांनी पैसे पाठवून दिले. भाऊसाहेबांची मुलं शिकलेली नव्हती आणि तरणी ताठी मुलं रिटायर झालेल्या वडिलांबरोबर गोंदवल्याला सगळं कुटुंब येऊन महाराजांकडे राहायला हा इतका अव्यवहार वाटत होता सर्वांना की नदीवर धुणं धुण्यासाठी म्हणून भाऊसाहेबांची बायको जायची तर गावातल्या इतर बायका म्हणायच्या की आपली सगळी एवढी मुलं शिकली नाहीत, नोकऱ्या करत नाहीत, निवांत इथं येऊन राहिलात तुम्ही. असं जर महाराज महाराज करत बसलात तर एके दिवशी मुलांवर भीक मागायची पाळी येईल. तर त्यांना ते खूप लागलं ते बोलणं. खरंच मुलांची चिंता आईला स्वाभाविक असते. तर भाऊसाहेबांना त्यांनी सांगितलं की बायका असं बोलतात. भाऊसाहेब म्हणाले की मी माझी सगळी चिंता महाराजांच्या चरणी वाहिली आहे. महाराज म्हणाले की आता तुमची सगळी चिंता ती माझी चिंता, त्यामुळे मला तर याच्याबद्दल काही चिंता वाटत नाही. आता तुला जर काही शंका असेल तर तू महाराजांना जाऊन विचार. तसं मग त्या महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या की असं असं बायका बोलतात. तर महाराज म्हणाले की जर भिक्षा मागायची वेळ आली तर रामनाम घेतल्यामुळे 2 वेळच्या जेवणाला काही कमी पडणार नाही. आणि महाराजांच्या भाऊसाहेबांच्या पत्नीचं समाधान झालं. ही जी शरणागतीची पातळी आहे ती पातळी फार उंच आहे. आणि हे चरित्र वाचल्यानंतर अशी शरणागती आपल्याला जमावी असं वाटणं खूप स्वाभाविक राहतं. या शरणागतीचे व्यावहारिक धोके तुम्हाला सांगतो. हे सगळं ऐकायला वाचायला चांगलं वाटतं, डोळ्यातून पाणी येतं. पण व्यावहारिक धोके असे असतात की खरंच मुलांचं काय होणार? एवढी मोठी रिस्क आपण पत्करायची का? संत जे करतात त्याच्यातून किंवा संतांवर भरोसा ठेवल्यामुळे तुमची देहबुद्धी कमी होऊन सुखाकडे तुम्ही जाता, व्यावहारिकतेकडे तुम्ही पाणी सोडणार आहात का? कारण असा भरोसा नाही नक्कीच की महाराजांवर भरोसा ठेवल्यामुळं भाऊसाहेबांची सगळ्या अंगाने उन्नती व्हावी म्हणून भाऊसाहेब हे करत नव्हते. भाऊसाहेबांचा पारमार्थिक भाव होता म्हणून भाऊसाहेब हे करत होते. त्याच्यात व्यावहारिक दृष्ट्या महाराजांच्या कृपेने फळ मिळेलच असं आश्वासन नव्हतं. सगळी काळजी मी घेतलीये असं जरी महाराज म्हणत असले तरी महाराजांचे ग्रंथ जर नीट वाचले तर पारमार्थिक काळजी करताच महाराज होते. आपल्याला हे चालणार आहे का? शिवाय तुमचे जे चटके आहेत ते तुमचे तुम्हाला सहन करायचे. त्याच्यातून जर होणार असेल काही तर तुमची देहबुद्धी कमी होऊन आत्मबुद्धी वाढेल. किलमिश न येता, विकल्प न येता हे दीर्घकाळ तुम्हाला सोसवेल का, करवेल का, हा प्रश्न आहे. महाराजांनी किंवा एखाद्या संतांनी सांगितलं की तू लग्न करू नको असं सांगितलं किंवा तुझ्या मुलाचं तू लग्न करू नको तर आपण ऐकणार आहोत का? असं दिसतं की आपल्याला आपल्या मनासारखी उत्तरं संतांकडून हवी असतात. संतांकडे जातो ते देखील आपल्या बरकतीकडे आपण जातो. एका चांगल्या अर्थाने पण स्वार्थाकरताच जात असतो. आत्मबोधाकरता आणि आत्मज्ञानाकरता केवळ संतांकडे जाणारे हे फार विरळ असतात. हे सर्व साधकांना जमणं शक्य आहे का असं विचारलेलं आहे. याच्यामध्ये मुख्यतः भाऊसाहेबांच्या घरी खरंच तसं होतं की त्यांच्या पत्नी आणि मुलांसकट भाऊसाहेबांची सर्वांची तशी भावना होती. पण तुम्हाला त्याची दुसरी गोष्ट सांगतो की महाराजांनी असं सांगितलं होतं की मी देह ठेवल्यानंतर 12 वर्ष भाऊसाहेब तुम्ही गोंदवलेला राहा असं महाराज म्हणाले. आणि मग 12 वर्षानंतर तुम्ही कुठं, तोपर्यंत भाऊसाहेबांची मुलं कुठं कुठं नोकरीला लागलेली होती पण भाऊसाहेब गोंदवल्याला राहिलेले होते 12 वर्ष राहायचं म्हणून. अशा तऱ्हेने किती साली महाराज गेले, 13 साली मला वाटतं. बरोबर, 13 साली गेले तर 25 सालापर्यंत गोंदवल्याला भाऊसाहेब राहत होते. महाराजांखेरीज गोंदवल्याला राहणं हे कठीण होतं, महाराज नसताना मुलांकडेही न राहता. गोंदवल्याला राहण्याचं प्रयोजन संपलेलं होतं. जी महाराज असेल तर स्वामीजींनी सांगितलेलं होतं की स्वामीजी केंद्रात आहेत, तुम्ही रोज केंद्रात या. तर किती लोक स्वामीजींच्या नंतर केंद्रात रोज येऊ शकले? कालच कोणी इथं सांगितलं की अध्यात्म मंगलधाम आणि माया अपार्टमेंट मध्ये मी आहे, तिथं चाललेली केंद्र हीच माझं समाधी स्थान आहे. किती लोकांना ते करता आलं? महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये गोंदवल्यात आहे काय असं म्हणून शेवटी शेवटी म्हणजे 12 वर्ष जशी संपत आलेली होती तसं भाऊसाहेबांना इतकं वाईट वाटायचं की गोंदवल्याला महाराजांच्या भक्तांपैकी जवळपास कोणी येत नाही असं त्या जी महाराजांच्या पुस्तकातच उल्लेख आहे की सगळ्या महाराजांच्या भक्तांनी गोंदवल्याकडे पाठ फिरवली. महाराजांना भाऊसाहेबांना त्याचं फार वाईट वाटत असे. ही जी लोकरहाटी आहे ही शरणागतीची नाहीये. संतांनी पुष्कळ काही सांगितलेलं असेल, हे जमवावं असं जर वाटत असेल तर तो शब्द कसा घेतला पाहिजे. मी असं एकदा ऐकले की एक मुलगी दुकानामध्ये स्वामीजींना असं म्हणाली की स्वामीजी तुम्ही सांगाल त्या मुलाशी मी लग्न करते. स्वामीजी म्हणाले असं नको म्हणूस, तुझा जोपता, दिसायला चांगली मुलगी होती, दिसायला तुझ्यासारखा चांगला, चांगले उत्तम पैसे मिळवणारा, तुझ्यापेक्षा अधिक शिकलेला किंवा तुझ्या इतपत तरी शिकलेला, घर तसंच कुळ त्याचं, हे सगळं असेल तरच अगं तू लग्न करशील, मी सांगितल्यानंतर देखील, त्याच्याशिवाय तू कसं लग्न करशील असं स्वामी तिला म्हणाले. ती म्हणाली नाही नाही तसं नाही, तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करीन. स्वामी म्हणाले बघ, रमण महर्षींची एक गोष्ट सांगतो की अशीच एक मुलगी रमण महर्षींना म्हणाली की महाराज तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करीन. महर्षी म्हणाले की मला या विषयातलं काही कळत नाही, मी लग्नही केलेलं नाही. तर तू तुला हवा त्या मुलाशी लग्न कर, लग्न हा माझा विषय नाही असं महाराज म्हणाले. स्वामीजी त्या मुलीला सांगत होते. तरी ती हटून बसली की नाही तुम्ही म्हणाल त्याच मुलाशी मी लग्न करेन. तर तिथेही तो महारोग झालेलाच एक मुलगा होता. बाजूला एक मुलगा होता, तरुण मुलगा होता, पण त्याला महारोग झालेला होता आणि तो रमण महर्षींकडे आला होता. महाराज म्हणाले मग कर त्या मुलाशी लग्न. ती मुलगी खाली मान घालून तिथून निघून गेली, ती लग्न करू शकत नव्हती. म्हणून संतांच्या बाबत व्यावहारिक अंगाने तुम्ही म्हणाल ते हे वर्तन फार कठीण आहे हे मी तुम्हाला सांगतो. समर्थांनी तर म्हटलेलं आहे की देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. ही जी निष्ठा नसते ती संतांवर नसते. संतांकडे गेल्यावर बरं वाटतं, पण ते म्हणतील तसंच्या तसं सगळं वर्तन करणं, याच्या आड खरंच अहंकार येतो, आपली स्वार्थबुद्धी येते, आपलं हित अहित पाहण्याची जी उपजत बुद्धी आहे ती त्याच्या आड येते. आणि तसं जर झालं नसतं तर आज कित्येक संप्रदाय समर्थांनी त्यांच्या पश्चात त्यांचा संप्रदाय कोणाकडे सोपवला? अक्का स्वामींकडं. बरोबर आहे. काय अक्का स्वामींकडं समर्थांनी संप्रदाय सोपवला, तर तो त्यांच्या बाकीच्या शिष्यांना, म्हणजे तेही मोठे होते, दिनकर गोसावी सगळी मोठी मोठी मंडळ, त्यांना अमान्य होता. संप्रदाय कोणाचा होता? समर्थांचा. तुम्ही कोणाचे शिष्य होतात? समर्थांचे. उद्धव गोसावी, दिनकर गोसावी, एक कल्याण स्वामी असे निघाले की त्यांना हे सगळं मान्य होतं. ठरवायचं कोणी होतं? समर्थांनी. मान्य कोणी करायचं होतं? सगळ्यांनी. चित्र वेगळं दिसलं असतं. समर्थांनी जसं सांगितलं तसं जर मान्य झालं असतं तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. आज समर्थ संप्रदायामध्ये संप्रदाय चालवणारा पुरुष नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून संतांच्या किंवा सद्गुरूंच्या पारमार्थिक इच्छा देखील आपल्या वेस्टेड इंटरेस्टमुळं अमान्य करणं, आणि व्यावहारिक तर त्यांच्यापेक्षा आपल्याला अधिकच समजत असतं. आणि कोणाही व्यक्तीचा जो सल्ला असतो तो सल्ला हा त्याच्या प्रकृतीतून येत असतो. गोंदवलेकर महाराजांचा जो सल्ला होता ते सडाफटिंग असण्यासारखे आयुष्यभर वागले. अतिशय निस्पृह, अतिशय त्यागी असं त्यांचं जीवन होतं, तर ते भाऊसाहेबांना सांगणारच ना. त्यांच्या प्रकृतीतून आलेला निर्णय, त्यांच्या विचार पद्धतीतून आलेला निर्णय असाच असणार. पैशाला काय, देऊन टाक पैसे आणि ती जमीन वगैरे ती सगळी सोडून टाक. व्यावहारिक अंगाने प्रत्येकाला पचेल असं नाही. तुम्ही तुमच्या प्रकृतीतून विचार करत असता. संत त्यांच्या प्रकृतीतून ते गेल्यामुळे ते गोंदवलेकर महाराज झालेले होते. त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये धैर्य दाखवून साधना केलेल्या होत्या. घर सोडण्याचं धैर्य काय साधय परमार्थ विचारा करता? लहान वयामध्ये ते घर सोडून गेले, सगळीकडे फिरले, ते रामकृष्णांकडे गेले. ते गोंदवलेकर महाराज साधूंचं दर्शन घेण्यासाठी आणि सद्गुरु शोधार्थ बाहेर पडले तेव्हा ते कलकत्त्यात रामकृष्णांकडेही गेलेले होते. ते बऱ्याच ठिकाणी फिरले. तुकामाईंनी त्यांना स्वीकारलं. असं असल्यामुळं आपण ते करू शकत नाही. कोणालाच मी कमी लेखत नाही. आपल्या या ज्या स्वाभाविक मर्यादा आहेत तर या मर्यादा तोडायचा कशा असा प्रश्न आहे. तुम्ही तोडणारे असाल तर दिसेलच. संत सांगतील तसे तुम्ही वागाल. काही गोष्टी अशा असतात की सद्गुरु तशी व्यक्ती मिळेपर्यंत वाट पाहते. प्रत्येकाला तसं करायला सांगत नाही. तुम्ही लक्षात घ्या, सद्गुरूंच्या भूमिकेतून जर पाहायचं झालं तर प्रत्येकाला असं सांगता येत नाही, पण तशी व्यक्ती जर आढळत आली तर सद्गुरु प्रसन्न होतात. भाऊसाहेब आढळत आले, तर महाराजांकडे जाणारे सगळेच तसे होते. थोडेच असे लोक जन्मालाही यायला लागतात आणि काही गुण घेऊन किंवा आंतरिक निष्ठेनी आपण आपल्या पद्धतीने तसं जडायचं असतं, तसं बांधून घ्यायचं असतं. तसं जर बांधून घेता आलं तर खूपच चांगलं आहे. लोकमान्य टिळकांची अशी गोष्ट आहे की परदेशी कापडाची होळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये पुण्यामध्ये केली, शनिवारवाड्याच्या समोर केली. आणि मला नीट त्याचा इतिहास माहीत नाही, पण बहुतेक फर्ग्युसन कॉलेजमध्येही केली असावी, पण शनिवारवाड्यासमोर तर केलीच. तेव्हा सावरकर टिळकांना विचारायला गेले ते की असं असं वाटतंय की हे करावं का. तर टिळक असं टिळकांनी उत्तर करावी किंवा न करावी असं उत्तर टिळकांनी दिलं नाही. बॅरिस्टर होते कुठेही हे सगळं झालं तर टिळकांच्या सल्ल्याने झालं असं पकडायला तर सरकार फार उत्सुक होतं. पण टिळक सावरकरांना असं म्हणाले ज्याला करायचंय तो विचारायला येत नसतो असं म्हणाले. ज्याला करायचंय तो विचारायला येत नसतो. त्याच्यावरून सावरकरांनी बोध घेतला आणि बरोबर आहे हा सगळा संदर्भ. आणि त्यांनी होळी केली. आपल्या केंद्रात येणारा एक मुलगा मला भेटायला आला त्या राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या वेळेला. कोठारी बंधू म्हणून कलकत्त्याची दोन मुलं तिथं फायरिंग मध्ये मारली गेली. त्याच्यानंतर परत एकदा तशा प्रकारचा काहीतरी विश्व हिंदू परिषदेने कॉल दिलेला होता तर म्हणाला मी जाईन आता आणि मी मेलो तरी चालेल पण मी जाऊ का हे विचारायला तुमच्याकडे आलोय. ज्याला जायचं असतं तर जाऊ का विचारायला येत नसतो. टिळकांनी असं सांगितल्यानंतर सावरकरांनी असं समजले सावरकर की ही विचारण्याची गोष्ट नाही करण्याची गोष्ट आहे. आणि बाकी टिळकांच्या पायाशी बसून तुम्ही म्हणत असाल ते करीन असं म्हणणारा नंतर पोलिसांनी पकडल्यानंतर टिळकांनी विचारून केलं असं देखील म्हणू शकतो. अशा रीतीने तुमच्या आंतरिक बळाचा तो प्रश्न आहे शरणागती हा देखील. हे सगळंच्या सगळं जमेल जमावं इतकं सोपं नाहीये हे मला तुम्हाला सांगायचंय. आणि ही शरणागती कशी शक्य आहे असं शाब्दिक उत्तर देऊन त्याचा कसलाही उत्तर तुम्हाला मिळणार नाही खऱ्या अर्थाने. कारण तुम्ही बेताबेतानीच ऐकत असता. आपल्याला काय पचवून झेपेल आणि कसंही चालतं. ज्याला टोकाचा परमार्थ करायचा आहे तो कधीच बेताबेतानी ऐकत नाही. पण असं असू शकतं हे संतही धरून चालतात. कारण हळूहळूच निश्चय वाढत जाणार हळूहळूच त्याची शरणागती होणार. जे काही होईल जे काही घडेल ते त्याच्या कल्याणाचंच असेल जेवढा निश्चय हळूहळू का होईना वाढेल. म्हणून आलेल्या मंडळींच्या भावाची ते कधी चेष्टा करणार नाहीत कुचेष्टा करणार नाहीत. पण असा मजदूर असणारी व्यक्ती त्यांनाही भेटाविषयी वाटत असते. अशा व्यक्ती भेटायला लागतात अशा व्यक्ती असायला लागतात तशा व्यक्ती येतात. आता एवढं झाल्यानंतर परत एकदा हे वाचतो. शरणागती ह्या संकल्पाचा महिना सुरू झाला मात्र तो मागचा महिना होता. आता अंतर्मुखता इथं पाठी आहे बरं का. पण हा प्रश्न देखील त्या महिन्याच्या अखेरीलाच विचारलेला होता. 26 तारखेला हा प्रश्न आला म्हणजे मागच्या सत्संगामध्ये हा प्रश्न आलेला आहे की नेहमी जी महाराज या चरित्राची आठवण येते वाटते की आपल्यालाही तशी शरणागती जमावी. चांगलं आहे ज्याला असं वाटतं अशी शरणागती जमावी पण हे यशस्वी जीवनाकरता नाहीये. सो कॉल्ड व्यावहारिक यशस्वी जीवनाकरता हे नाहीये. याच्यात हाल अपेष्टा असू शकतात. याच्यात तुमच्या देहबुद्धीला धक्के बसू शकतात. त्याची तयारी मात्र ठेवा. भाऊसाहेबांनी श्री महाराजांची चरणी मस्तक या श्रद्धेनेच पुढे तुम्ही ज्ञानालाही प्राप्त व्हाल. या श्रद्धेपोटीच जे जीवन असेल त्या जीवनात तुम्ही सुखी व्हाल याची मात्र मी खात्री देतो. या श्रद्धेने आर्थिक भरभराट किती होईल हे मी नाही सांगू शकत. ते प्रारब्धाधीन असेल तुमच्या कर्मांच्या अधीन असेल. पण तुम्ही जीवनाच्या ज्या टप्प्यावर आणि जिथं असाल तिथं तुम्ही सुखी असाल हे निश्चित तुम्हाला मी सांगू शकतो. करू शकलात तर. त्याचवेळी संसारातील सर्व चिंतांचे गाठोडेही त्यांच्याच चरणी अर्पण केले ते कायमसाठीच. पुन्हा संसारातील एकाही त्रासाची त्यांनी चिंता केली नाही. ज्याला करायचं आहे त्यांनी खुशाल करा बरोबर आहे एकदा सद्गुरूंनी सांगितलं आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा आहे कधीची विसरू नये, त्याच्यावर किती जाज्वल्य निष्ठा ठेवायला पाहिजे, त्याला सीमा नाही, ते खरं म्हणजे सतत आठवत राहायला पाहिजे. आणि अहम आत्मा आहे कधीची विसरू नये असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा मग देह बाजूला आहे थोडा, आपण आत्मा आहोत मग देह संबंधित आहेत तेही बाजूला आहेत असं लक्षात घ्या. या एका सद्गुरु वचनामध्ये सगळं काही आलं, सगळी शरणागती आलेली आहे. तसं करण्याची हिंमत असलेला शिष्यच हवा आहे. चांगला आहे हा प्रश्न. आमच्यासारख्या साधकांनाही हे जमणं शक्य आहे का? मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक सार्जंट त्याची ट्रूप घेऊन उभा होता आणि 100 कॅडेट त्याच्या ट्रूप मध्ये होते. 25 एक रांग होती, अशा 4 रांगा होत्या. आणि तो सांगत होता की जे मिशन आपल्याला करायचं आहे तर ते मिशन अतिशय धोकादायक आहे, कदाचित आपल्या 100 ही जातील, एकही जण शिल्लक राहणार नाही, कारण शत्रू काय आहे केवढा आहे माहिती नाहीये. पण एवढं मात्र आहे की आपल्याला धडक द्यायची आणि आपल्याला ते ठाणं जिंकायचंय. मिशन अवघड आहे. माहिती अशी आहे की तिथं आपल्या तुलनेत जास्त सामग्री आहे. पण मला 100 गरज नाहीये. त्याच्यावर तुटून पडण्यासाठी सुरुवातीला मी 10 वापरू इच्छितो आणि मग मी निर्णय घेईन की त्यांच्यावर कशा रीतीने हल्ला करायचा. हे 10 वाचण्याची शक्यता जवळपास नाहीये. तर तुमच्यापैकी जे तयार असतील याच्यासाठी आपणहून, तर त्यांनी एक पाऊल पुढे यावं. मी समजेन तुमच्या ज्या 4 रांगा आहेत त्या 4 रांगांमधून एक एक पाऊल पुढे येणारे किती जण समर्पणाला तयार आहेत मी समजेन. तुम्ही पुढे आलात म्हणजे आपणहून कोण तयार आहेत असं तो म्हणाला. आणि एक तेवढ्या घोड्यावरून मेसेंजर आला म्हणून तो तोंड वळून त्याच्याशी बोलत होता जो खलिता होता, तो त्यांनी सगळा वाचला. तो मेसेंजर गेला आणि त्यांनी परत ट्रूपकडे नजर फिरवली तर त्याला असं दिसलं की सगळेजण आपापल्या रांगेत आहेत तसेच आहेत. म्हणून त्यांनी अतिशय कठोर शब्दात निर्भर्सना केली की मला वाटलं नव्हतं की तुम्ही सगळेच असे बुजदिल असाल, एकही जण तुमच्यात न निघावा. अशा रीतीने त्यांच्यावर तोंड सुख घेत असताना त्याच्या असं लक्षात आलं की सगळीच्या सगळी ट्रूप 4 रांगा एक एक पाऊल पुढे आलेले आहेत. प्रत्येक जण तयार होता. तो अतिशय आनंदित झाला. तो म्हणाला मग 10 पाठवायची गरज नाही, जर असे लढवई असतील तर आपण सगळे मिळून एकाच वेळेला जाऊन तुटून पडू. तर हे शक्य देखील आहे आपल्यातल्या साधकांना. कितीही वेळा संकल्प केला तरी संसारातील छोट्या मोठ्या चिंता मधूनच व्यग्रता निर्माण करतात. अशा वेळेला तुम्ही हातावर हात ठेवून बसायचं, संसारातल्या चिंतांना उत्तर शोधायचं नाही, सर्व महाराजांवर सोपवायचं, काहीच करायचं नाही. भाऊसाहेब काय करत होते? भाऊसाहेबांच्या मुलांना नोकऱ्या काय आपोआप लागल्या? घरी येऊन बोलून नेलं गोंदवल्यातून? न भुललं देखील वाचायला शिका की त्यांनी चिंता केली नाही. पण तरी देखील नोकऱ्यांकरता काही प्रयत्न केला असेल का नसेल? तात्यासाहेबांना चांगली नोकरी लागली नंतर, ती काय अशी सहजासहजी गोंदवल्यात येऊन कोणीतरी घेऊन गेलं? म्हणून महाराजांवर श्रद्धा हा एक विषय आहे. तुम्ही तुमची कर्म तर नीट कराल, जो परिणाम होईल ती महाराजांची इच्छा म्हणा, याच्यात न लिहिलेलं देखील भाऊसाहेबांनी थोडं वाचायला पाहिजे. मग लग्न कशी झाली मुलांची, मुलांनी गोंधळलं कसं सोडलं. साधनेसाठी सर्व उपलब्ध असूनही मनासारखी साधना होत नाही. शरणागतीचा अभ्यास केवळ शाब्दिक राहतो आहे की काय असे वाटते. अशी रुखरुख असली तरी देखील तुमचं जीवन निश्चित पुढे जाईल. नक्की काय केले तर ही तळमळ कमी होईल. सांसारिक चिंता ज्या असतात त्या तात्कालिक, ज्या त्याला तुम्ही चिंता हेही स्वरूप देऊ शकता किंवा त्याला थोडक्यात समस्या म्हणा, प्रश्न म्हणा. तुमच्या समोर आलेली ती समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या शक्ती बुद्धीनी मार्ग काढलाच पाहिजे. त्याचं चिंतेत रूपांतर होऊ देऊ नका. तेव्हा तुम्ही श्रद्धापूर्वक म्हणा की मी प्रयत्न करेन, जे होईल ते महाराजांच्या इच्छेने होईल, असं तुम्ही म्हणा. पण समस्या म्हणा त्याला. समस्याच येणार नाही असं नाहीये. त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न जरूर तुम्ही करा. महाराज म्हणत नाहीयेत मार्ग काढू नका. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाहीये. शिवाय कुटुंबातील सर्वांचाच भाव सद्गुरूंच्या ठिकाणी एकसारखा डिव्होटेड नसतो. तेव्हा मतभेद निर्माण होतात. मतभेद निर्माण होतात तेव्हा आणि मला तर वाटतं असं करावं आणि दुसऱ्याला तर वाटतं तसं नाही, वेगळ्या प्रकारे करावं. भाऊसाहेबांचं ठीक होतं, त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्याच निष्ठा एकसारख्या होत्या. भगवंत सर्वांना एकसारखं गणित टाकतच नाही तरी. प्रत्येकाला आपलं जीवन हेच एक कोडं टाकलंय आणि ते सोडवून आपल्याला बाहेर पडायचंय. आपल्या प्रत्येकाचे प्रश्न निराळे आहेत, प्रत्येकाची पार्श्वभूमी निराळी आहे, प्रत्येकाची बुद्धी निराळी आहे, प्रत्येकाची प्रकृती निराळी आहे, प्रत्येकाचं जीवन निराळ आहे. त्यामुळे आपल्या समोर जसा प्रश्न पडलेला असेल, भगवंतांनी निर्माण केलेली असेल आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे भाऊसाहेबांसुद्धा सोडून. म्हणून जर सगळे केंद्रातही येणारे नसतात कधी कधी घरातले काही जण, श्रद्धा तर गोष्ट सोडाच, पण तो त्याचं जीवन जगतोय एवढं तर लक्षात ठेवा. तुम्ही सांगा आणि आग्रह न धरता बाजूला व्हा. याच्यातच तुझं कल्याण हे सारखं त्याचं डोकं धरून त्याला सांगू नका. कोणाकोणाला असं वाटतं, जसं विशेष करून 18 वर्षापासून ते 22-25 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही सांगायला गेलात की बाबा इथं खड्डा आहे असं नको करू, तर त्याला असं वाटतं की तुम्ही, तुम्हाला तो लक्षात आला, आम्हाला खड्ड्यात पडू देत, मग बाहेर येऊ देत, मग पडा खड्ड्यात आणि या बाहेर, काही बिघडत नाही. त्याचं जीवन त्यामुळे समृद्ध होईल. तो खड्ड्यातच पडू नये म्हणून सारखं तुम्ही त्याच्या मागे लागू नका. त्याला एकदा सांगा आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर पडू देत खड्ड्यात, बाहेरही येईल ना. जो खड्ड्यात पडतो तो बाहेर यायलाही शिकेल. अशा रीतीने तुमच्या अनुभवाचा, तुमच्या बुद्धीचा उपयोग त्याला जर करायचा असेल तर तो करेल, करायचा नसेल तर त्याचं जीवन काही कायम खड्ड्यात राहणार नाही. तो पडला आणि स्वतःच्या हिमतीने बाहेर आला तर शिकेल. उलट असा नको चालू, इकडून जा तिकडून जा, तुम्ही किती दिवस पुरे पडणार त्याला. त्याचा त्यालाच मार्ग काढणं गरजेचं आहे. त्या तऱ्हेने तुम्ही सांगितलेलं त्याला पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर त्याचा तो मार्ग काढव तो होईल ना सक्षम. त्यामुळे प्रत्येक जण वेगळ्या दिशेने विचार करत असतो आणि सगळ्यांचं मतैक्य करायचं आणि असंच करू असं म्हणायचं, हे तर मी आणि माझं साधक देखील करतच असतो. करा काय करायचं ते करा. म्हणून संसारी मनुष्य आणि परमार्थी आणि संसारी मनुष्य असा असतो तर तो आसक्तीरहित होऊन थोडासा दूर राहूनच याचा विचार करत असतो. तो एकदा सांगेल, दोनदा सांगेल, तीनदा सांगेल. त्याच्या आग्रहामुळे भांडणं निर्माण नाही झाली पाहिजेत घरात. मतभेद कटुता निर्माण नाही झाली पाहिजे. आणि शेवटी जे घडेल ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे, कारण तो परमार्थ स्वतः करता करतोय. आता हे जी महाराज मधून काहीच मिळणार नाही त्याची उत्तरं, ती मी तुम्हाला देतोय की तशा प्रकारे तुम्हाला चालणं गरजेचं आहे. जेव्हा मतभेद होतो तेव्हा त्याला ते प्रामाणिकपणाने वाटत असतं ना. त्याच्या व्यक्तीवर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त जोरा नाही करू शकत आणि कधीच कोणीच कोणाच्या मतावर तितका जोरा करून चालत नाही. अशा वेळेला आता जे होईल ते होईल, काय करणार, नुकसान होईल फायदा होईल, ते सगळ्यांनी मिळून सोसायचं असतं कुटुंबातल्या, तर आत्मबुद्धी राखून सोसायचं. ते आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये, तिथं कामाला यायला पाहिजे. खरं म्हणजे हे राखून, अशाच प्रकारचा भाव राखून राहणं हे पारमार्थिक देखील आहे, गुरूंवर देखील निष्ठा आहे, याच्यात सगळं येतं. मी मला त्या व्यग्रतेपासून कसे रोखू, याच्यामध्ये मीला फक्त इन्व्हर्टेड कॉमा केलाय, म्हणजे मी आपल्या स्वतःला मला या व्यग्रतेपासून कसे रोखू, तर मीला इन्व्हर्टेड कॉमाही असावा आणि जरा मलाही इन्व्हर्टेड कॉमा द्या. मी आणि माझं जे आहे ना, तर त्या दोघांनाही इन्व्हर्टेड कॉमा द्या. हे जरा बाजूला जर सारलं तर या व्यग्रतेपासून आपल्याला बाजूला येता येईल. शेवटी त्याचं जीवन घालूनच गोंधळ थोडा बहुत त्यांनी सांगणं आपलं काम आहे. मात्र पहिल्यापासून अशी नका भूमिका घेऊ की काय करायचं ते करा, म्हणजे मग तुम्ही तुमची ती संसारातली जी दक्षता आहे ती दक्षता सोडल्यासारखं होईल. पण तुमच्यावर विश्वास असेल तर तो ते पाळेल, विश्वास नसेल किंवा त्याची मतं वेगळी असतील तर तो वेगळ्या मार्गाने जाऊ इच्छित. तेव्हा तुमचा परमार्थ तुम्हाला करायचा आहे. कुटुंब देखील म्हणतो आपण, त्या कुटुंबात आता मी कुटुंब म्हणून जर माझा 30 वर्षापूर्वीचा फोटो काढला कुटुंब म्हणून, तर त्याच्यात जी मंडळी होती ती नाही आहेत ना आता. माझी आजी होती, माझे वडील होते त्याच्यात, मधुराताईन होत्याच, मुलं नव्हती. आता कुटुंब म्हणून वेगळीच मंडळी आली अजून 10 वर्षांनी. कुटुंब म्हणून आमचा जो फोटो असेल त्याच्यात कोण कोण आहेत कोण जाणे. त्यामुळे या देखील स्थिर संकल्पना नाहीयेत हे समजून घ्या. या स्थिर संकल्पना नाहीयेत, त्यामुळे हे जे माझं आहे ना ते मी बरोबरच थोडस बाजूला सारूनच याचा जर विचार केला तर हट्टाग्रह, त्यापोटी होणारे मनस्ताप, भांडणं, मग मी असं म्हणायला नको होतं, मला असं म्हणायचं नव्हतं, असं प्रत्येकाने एकमेकांपाशी म्हणणं, हे सगळं टळू शकतं, हे सगळं टळू शकतं. पण हे जी महाराज म्हणून जे भाऊसाहेबांचं जे चरित्र आहे, तर तसं चरित्र घडण्यासाठी फार उपयोगी पडतं, फार उपयोगी पडेल. जी महाराज वाचलं तरी आपल्या परिस्थितीत आपण कसं शरणागततेचा मार्ग स्वीकारावा याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि कशा पद्धतीने जर विचार केला, हा विचार अजूनही करता येणं शक्य आहे, प्रत्येकाला आपल्या पद्धतीने करता येणं शक्य आहे. मी तर केवळ क्ल्यू तुम्हाला सांगितला असं म्हणेन. तशा तशा प्रकारे जरूर आपण विचार करावा. प्रश्न खूप चांगला होता. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 हरी, हरी स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.